माझे नाव रुक्मादी श्रीपती फेरे इयत्ता सहावी. मासिक पाळी म्हणजे काय? ह्या वर्षी सातवीला होते, पण आता सातवीला आहे.